नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 14वो डीडी कोसंबी विचार महोत्सव 24 ते 28 फेब्रुवारी ह्या काळात पणजे जातलो अशी माहिती कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. वास्को ते सोलापूर वचपी रेल्वे सेवा सुरू करपाची मागणी आपणे लक्षवेधी सुचनेतल्यान केली अशी माहिती राज्यसभेचे खासदार सदानंद शेतानावडे हांणी दिल्या. ब्रिटीश पर्यटक डॅनियली मॅकलॉगलीन खून प्रकरणात दोषी थारिल्ल्या विकट भगत हाका आज जन्मठेपेची ख्यास्त फरमायली. अंतरंग प्रॉडक्शन संस्था आणि गोय सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यान आयोजित दुसऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाक आज सावन मडगांवां सुरवात झाली. आता पुराय खबरो. 14वो डीडी कोसंबी विचार महोत्सव 24 ते 28 फेब्रुवारी ह्या काळात पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात जातलो अशी माहिती कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. 24 फेब्रुवारीक सांजेच्या 4:30 वरांचेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी ह्या महोत्सवाचे उक्तावण जातले. ताचे उपरांत 5:30 ते 7 वरां मेरेन गौर गोपालदास ह्या फामाद प्रेरक वक्त्याचे नाते आनी जीण ह्या विशयाचेर उलोवप जातले अशी माहिती मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. जाल्यार 25 ते 28 फेब्रुवारीक ही व्याख्यानमाळ 5 वरांचेर सुरू जातली अशें ताणी कळीत केला. 25 फेब्रुवारीक अलका सरोगी ह्या नामनेच्या हिंदी लेखिकेचे आत्महत्ये पासून कशें वाचप ह्या विशयाचेर उलोवप जातलें. 26 फेब्रुवारीक नामनेचे एडवेंचर तशेंच वेवसायीक आशिल्ल्या आदित्य गुप्ता हांचे एव्हरेस्ट चडटना अणभविल्ल्यो आनी जिणेंत उपेगी थारपी 7 शिकवणी ह्या विशयाचेर उलोवप जातलें. 27 फेब्रुवारीक जीवन व्रती पद्मश्री निवेदिता भिडे हांचे स्वामी विवेकानंद हांचो संदेश ह्या विशयाचेर उलोवप जातलें. जाल्यार निमणे दिसा म्हळ्यार 28 फेब्रुवारीक नौदळाचे अधिकारी हांचे जलसफरींतल्यान जगाची भोंवडी करतना ह्या विशयाचेर उलोवप जातलें अशी माहिती मंत्री गोविंद गावडे हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिल्या. वास्को ते सोलापूर वचपी रेल्वे सेवा सुरू करपाची मागणी आपणे लक्षवेधी सुचनेतल्यान संसदेच्या शिंयाळी अधिवेशनात केल्या अशी माहिती राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे हांणी दिल्या.
केवळ 7 दिसांचेच प्रश्न आशिल्ले, 7 दीस प्रश्न आन्सर घेवपाक मेळटाले. आता आमी प्रश्न भरपूर घातिल्ले, पण केवळ 9 प्रश्न एकूण ह्या सेशना भितर आयले. तेज्या भितर कम्युनिकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट, कंज्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, मिनिस्ट्री ऑफ आयुष, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ स्टेट ऑफ हेवी इंडस्ट्रीज, Ministry of Food Processing Industry, Ministry of Youth Affairs and Sports, असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे प्रश्न आणि एक स्पेशल मेन्शन प्रश्न स्पेशल मेन्शन आणि ग्लोबल या रिव्हिजनात कारण कंटिन्यू फक्त केवळ थोडासा सकाळचा बिझनेस वर्ष जातालो, त्यानंतर मागीर सगळे स्किप जाताले, स्पेशल मेन्शन येणार. तरी पण एक स्पेशल मेन्शन म्हणजे जातले, हांवें एक ट्रेनीचे माझी सोलापूर पयली ट्रेन गोवा टू सोलापूर, ताचो फायदो आमकां थंयचे नियरेस्ट प्लेसीस जे आसात म्हणजे पंढरपूर आसात बाकीच्या भागा भितर लोकांक ताचो बरो फायदो जातालो. आनी त्या वेळेची बंद आशिल्ली ट्रेन, ताच्या भितर आमी पळयतात की पंढरपूर आसत, अक्कलपूर आसत किंवा गाणगापूर अशा ह्या सगळी तीर्थक्षेत्रां जी आसात तेका ताचो
पंढरपूर अक्कलकोट तसेच गाणगापूर वचपी गोव्याच्या भाविकांक ही रेल्वे सेवा उपयोगी थारतली. या पहिली ही रेल्वे सेवा आशिल्ली, मात 1990 उपरांत ती बंद झाली अशी माहिती त्यांनी ह्या वेळार दिली. ते पणजे भाजपा मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार उलयताले. यावर पक्षाचे फुडारी प्रेमानंद भांबरे हजर आशिल्ले. केंद्र सरकाराच्या अर्थसंकल्पात केल्ल्या तजवीजी खातीर गोंयचे नुस्ते पोसवण आनी नुस्तेमारी, उद्देग, शिक्षण, संशोधन, पर्यटन, बंदर तशेंच हेर मळाक फायदो जातलो आनी रोजगाराची संदी उपलब्ध जातल्यो अशें तांणी म्हळां. फार्मागुडेर जावपी शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यावळीच्या आदल्या सांजेर फोंड्या नगरपालिकेची खासा कार्यावळ जातली अशी माहिती नगराध्यक्ष आनंद नायक हांणी दिल्या. शेतकी मंत्री रवी नायक हांच्या यजमानकेखाला ही कार्यावळ 5 वरांचेर फोंड्या बसस्टँडार जातली. शिवराज्याभिषेकाक 3.5 वर्सां पुराय जाल्ल्यान फोंड्या पालिकेन उत्सवी वातावरण तयार करपा खातीर ही कार्यावळ घडोवन हाडल्या. तिस्क उसगांवच्या शिवसंस्कृती संघाचे ढोल आणि ताशावादन 7 वरांचेर रसिक रंजन कोल्हापूर हांणी सादर केल्लो पोवाडो गाणी शुभांची ही संगीत कार्यावळ जातली. ह्या उत्सवाक शिवमोगींनी व्हडा संख्येन हजर रावचे अशें आवाहन फोंड्या नगरपालिकेन केलां. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत फार्मागुडी फोंड्या हांगा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमतान आयोजित राज्य पांवड्या वेल्या कार्यावळीत सहभागी जावन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांक आर्गा ओंपतले आनी ह्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमतान राज्यभरात वेगवेगळ्यो कार्यावळी जातल्यो. ही वर्सुकी कार्यावळ माहिती आनी प्रसिद्धी खात्यान घडोवन हाडल्या. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याक हार घालतले. ह्या वेळार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, शेतकी मंत्री रवी नायक, WRD मंत्री सुभाष शिरोडकर, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, वीज मंत्री रामकृष्ण ढवळीकर, माहिती आनी प्रसिद्धी खात्याचे सचिव रमेश वर्मा, IAS माहिती आनी प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक मानेकर आनी हेर मानेस्त हजर आसतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. ब्रिटीश पर्यटक डॅनियली मॅकलॉगनीन हिचेर लैंगीक अत्याचार करून उपरांत तिचो खून करपाच्या आरोपा खाला दोशी थारिल्ल्या विकट भगत हाका आयज जल्मठेपीची ख्यास्त फरमायली. दक्षिण गोंयची अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी हाणी आज सकाळी ही ख्यास्त फरमायली. खून आनी लैंगीक अत्याचार केल्ल्याच्या दोनूय आरोपा खाला जल्मठेप जाल्या आनी पुरावे नष्ट करपाच्या आरोपा खाला 3 वर्सांची सक्त मजुरी अशी ख्यास्त आसा. 14 मार्च 2017 ह्या दिसा डॅनियली मॅकलॉगनीन हिची कूड देवबाग काणकोण हांगाच्या एका शेतान सापडिली. तिचेर बळजबरी करून उपरांत तिचो खून केल्ल्याचें उक्तें जालें. ह्या प्रकरणांत ब्रिटीश दुतावासान लक्ष घाल्ल्यान हें प्रकरण पुराय संवसारांत गाजिल्लें. ते खातीर आयच्या ह्या निकाला कडेन पुराय संवसाराचें लक्ष लागून उरिल्लें. ह्या खून प्रकरणाचो तपास काणकोणचे त्या वेळा वयले पुलीस निरीक्षक फिलोमेन कोस्ता आनी राजन प्रभुदेसाय हांणी केल्लें. अंतरंग प्रोडक्शन ह्या संस्थेन गोंय सरकाराच्या माहिती आनी प्रसिद्धी खात्याच्या पालवान घडून हाडिल्ल्या दुसऱ्या बुलबूल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाक आयज सावन मडगांवच्या रविंद्र भवनात सुरवात जाली. कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हाणी ह्या महोत्सवाचें उक्तावण केलें. ह्यावर मडगांवचे आमदार दिगंबर कामत हजर आशिल्ले. 5 दीस हो महोत्सव चालू आसून आयज ह्या महोत्सवात मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ह्या चित्रपटान सुरवात जाली. 39 देशांतले 66 चित्रपट आनी लघुपट ह्या महोत्सवात दाखयतले. ह्या महोत्सवाक राज्यांतल्या वेगवेगळ्या शारांतले विद्यार्थी भेट दितले अशी माहिती आयोजकांनी दिली. सध्या ह्या महोत्सवाची कार्यावळी चालू आसात. शुल्क भरिनासतना वीज खात्याच्या खांब्यांक ब्रॉडबँड केबल बांदिल्ल्या खातीर वीज खात्या वतीन वेगवेगळ्या कंपन्यांक अर्थीक दंड दिवपाची मोहीम चालू आसा. आतां आनीक 6 कंपन्यांक दंड दिला. दरेकी 60 लाख ते 3 कोटी रुपया मेरेन थकबाकी सयत दंडाची रक्कम भरपाची नोटीस जारी जाल्या. ह्या पयली वीज खात्यान एके कंपनीक 3.45 कोटी जाल्यार ब्लिट्स ग्लोबल टॅक्नॉलॉजी हाका 1.80 कोटींचो दंड दिलो. आतां फास्ट जेट टॅलिकॉम 3 कोटी, डिजिटल नेटवर्क असोसिएशनाक 3 कोटी, ग्रीन फायबर 3 कोटी, सिटीनेट 60 लाख, एडजेकॉम टॅलिकम्युनिकेशन्स 3 कोटी आनी GDN 90 लाख ह्या कंपन्यांक दंड दिला. वीज खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी ह्या विशयाचो आदेश जारी केला. वीज खांब्यांक केबल बांदपा खातीर वेगवेगळ्या कंपन्यां कडल्यान सुमार 50 कोटींची थकबाकी आसा. हे सगळ्या कंपन्यांकूय नोटीस जारी करतले अशी माहिती कार्यकारी अभियंते काशिनाथ शेट्टी हांणी दिली. ब्रॉडबँड तशेंच हेर केबल विजेच्या खांब्यांक बांदून वेगवेगळ्यो कंपन्यो तशेंच एजन्सी कडल्यान इंटरनेट तशेंच पयसुल्ल्यो व्हिडिओची सेवा दितात. हाचें शुल्क भरूंक नाशिल्ल्या खातीर वीज खात्यान केबल तोडून उडोवपाची मोहीम सुरू केल्ली. 2020 ते 2021 आनी 24 ते 2025 ह्या 5 वर्सांचे शुल्क कंपन्यांनी भरूंक ना. टॅलिकॉम धोरणा प्रमाण वीज खांब्यांक केबल बांदपा खातीर आशिल्ल्या शुल्कांची थकबाकी भरप गरजेचें आसता. वर्साक दरेका खांब्यांक 300 रुपया हे प्रमाण 5 वर्सां खातीरचें शुल्क आनी लुकसाण भरपाची रक्कम भरपाची नोटीस जारी जाल्या. कांय केबल ऑपरेटर वाल्यांनी केबल तोडपाच्यो गजाली आड उच्च न्यायालयांत याचिका दाखल केली. ही याचिकाय भायर मारल्या. उपरांत केबल ऑपरेटर संघटनांनी वीज खात्याची बसका जाली. वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी उपाय काडपा खातीर बसका घेतली. नोटीस जाले उपरांत दंड वसूल करपाची जापसालदारकी संबंधीत अभियंत्याची आसतली. दंड वसूल जावंक ना जाल्यार संबंधीत अभियंत्याक दंड जारी दितले अशें कार्यकारी अभियंते काशिनाथ शेटये हांणी कळीत केलें. चोपडे ते खीण मोर्जी मजगती आशिल्ल्या रस्तो डांबरीकरणाचो शुभारंभ आमदार जीत आरोलकर हांच्या उपस्थितीत जालो. ह्या कामार 3 कोटी रुपया खर्च करतले अशी माहिती आरोलकर हांणी ह्या वेळार दिली. आगरवाडेचे सरपंच हेमंत चोपडेकार, मोर्जीचे सरपंच पवन मोर्जे, माजी सरपंच मुकेश गडेकार, आगरवाडेचे पंच सचिन राऊत, एंथनी फर्नांडीस, भगीरथ गांवकार, दिपाली लिंगोडकार ह्या वेळार उपस्थित आशिल्ली. ह्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण आनी रुंदीकरणाक नागरिकांनी सहकार्य करचे अशें आवाहन आरोलकर हांणी केलां. तशेंच 9 कोटी रुपया खर्च करून चोपडे ते केरीमेरेंच्या रस्त्याच्या दोनूय वटांनी उदकां हेणी घालतले अशी माहिती तांणी मुखार दिल्या. दिव्यांगांक स्वावलंबी करपाक राज्य सरकाराच्या दिव्यांग खात्या कडच्यान वेगवेगळे उपक्रम राबोवपा वांगडा योजना आनी सवलती दितात. तांच्यो निश्चितच तांकां सक्षम करपाक उपेग जाता अशें मत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी व्यक्त केलां. दिव्यांग खातें आनी दिव्यांग आयोगा वतीन आनी गोवा मायल्स हांच्या जोड पालवान हालींच 10 दिव्यांगांक ई रिक्षाचें वांटप केलें. ते वेळार फळदेसाय उलयताले. ह्या वेळार दिव्यांग आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पाऊसकर, खात्याचे संचालक वर्षा नायक, गोवा मायल्साचे उत्कर्ष धाबाळे हजर आशिल्ले. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 14वो DD कोसंबी विचार महोत्सव 24 ते 28 फेब्रुवारी ह्या काळांत पणजे जातलो अशी माहिती कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. वास्को ते सोलापूर वचपी रेल्वे सेवा सुरू करपाची मागणी आपणी लक्षवेधी सुचने वेळार केल्ली अशें राज्यसभेचे खासदार सदानंद शिरतानावडे हांणी दिल्या. ब्रिटीश पर्यटक डॅनियली मॅकलॉगलीन खून प्रकरणात दोशी थारिल्ल्या विकट भगत हाका आयज जल्मठेपेची ख्यास्त फरमायली. अंतरंग प्रोडक्शन संस्था आणि गोय सरकाराच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यान आयोजित दुसऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाक आयजसान मडगांवां सुरवात जाली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें मुखावेलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.